जय जय सद्गुरु गजानना रक्षक तुची भक्त जना निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू सदेह तू परिविदेह तू देह सुनि देहातीत तू माघवद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी पत्रावळी निमित्त विदेहत्व तव हो प्रगट वंकटलालावरी तुझी कृपा जाहली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावुनी ओटी तव पद तीर्थे वाचविला जानराव तो भक्त भला जानकी रामा चिंचवणे नासवुनी स्वरूपी आणणे मुकिन चंदूचे कानवले खाऊनी कृतार्थ त्या केले विहिरी माझी जलविहीना केले देवा जलभरणा मधमाशांचे डंख तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योग बले काढूनी सहजी दाखविले कुस्ती हरिशी खेळोनी शक्ती दर्शन घडवोनी वेद म्हणूनी दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला जळत्या पर्यकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती ताकळी कर हरिदासाचा अश्वशांत केला साचा बाळकृष्ण बाळापुरचा समर्थ भक्तची जो होता रामदास रूपे त्याला दर्शन देऊनी तोषविला सुकलालाची गोमाता द्वाड बहु होती ताता कृपा तुझी होता चक्षणी शांत जाहली ती जननी पुढे लक्ष्मण शेगावी येता व्याधी तू निरवी दांभिकता परिती त्याची तू न चालवुनी घेसाची भास्कर पाटील तव भक्त उद्धरिलासी तू त्वरित आज्ञा तव शिरसा वंद्य काकही मानती तुझ वंद्य विहिरी माझी रक्षियला देवा तू गणू जवर्याला पितांबरा करवी लीला वठला अंबा पल्लवीला सुबुद्धी देशी जोशाला माफ करी तो दंडाला सवडद येथील गंगा भारती कुंकुनी वारिली रक्तपिती कुंडलिकाचे गंडांतर निष्ठा जाणून केले दूर ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदा क्षणात एका माधवनाथा समवेत केले भोजन उच्छिष्ट लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुची पाठविला कवर सुताची कांदा भाकर भक्षिली सत्वा प्रेमा खातर नग्न बैसुनी गाडीत लीला दाविली विपरीत पाहिजे चित्ती तव भक्ती पुंडलिकावर विरक्त प्रीती बापू नामनी विठ्ठल भक्ती स्वये होशी तू विठ्ठल मूर्ती कवठाचा त्या वार कर्याला मरी पासुनी वाचविला वासुदेव यती तुझ भेटे प्रेमाची ती पूर्ण पटे उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाले घरदार देहांताच्या नंतरही किती जणा अनुभव येई पडत्या मजुरा झेलियले बघती जन आश्चर्य भले अंगावरती खांब पडे स्त्रीवाचे आश्चर्य घडे गजाननाचा अद्भुत लीला अनुभव येती आज मितीला शरण जाऊनी गजानना कथया ते करी कथना कृपा करी तो भक्तांसी धावून येतो वेगेसी गजाननाची बावन्नी नित्या सावी ध्यानी मनी बावन्न गुरुवारी ने मे करा पाठ बहु भक्तीने विघ्ने सारी पळती दूर सर्व सुखाचा येई पूर चिंता साऱ्या दूर करी संकटातुनी पार करी सदाचार रत सद्भक्ता फळ लाभे बघता बघता सुरेश बोले जय बोला गजाननाची जय बोला गजाननाची जय बोला गजाननाची जय बोला।